तिमथ्याला पहिले पत्र अध्याय 5। वडिलाला खडसून बोलू नको, तर त्याला बाप मानून बोध कर। तरुणास बंधू मानून, वडील स्त्रियास माता मानून, तरुण स्त्रियास बहिणी मानून पूर्ण शुद्धतेने बोध कर। ज्या विधवा वास्तविक विधवा आहेत त्यांचा सन्मान कर। कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या खर्चाबरोबर धर्मनिष्ठ वृत्तीने वागून आपल्या वडिलांचे उपकार फेडावयास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे। जी वास्तविक विधवा आहे म्हणजे एकटी पडली आहे, तिने आपली आशा देवावर ठेवली आहे आणि ती रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करीत राहते। परंतु जी विधवा विलासी आहे ती जिवंत असून मेलेली आहे। त्यांनी अदृश्य व्हावे म्हणून त्यांना याप्रमाणे वागण्याची आज्ञा कर। जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या खर्चांची तरतूद करीत नाही तर त्याने विश्वास नाकारिला असे होते। तो इसम विश्वास न ठेवणाऱ्या इसमापेक्षा वाईट आहे। जी 60 वर्षाच्या आत नसून एकाच पतीची स्त्री झाली असेल, जी चांगल्या कर्माविषयी नावाजलेली असेल, म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागविली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कर्मास अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादीत मांडून घ्यावी। तरुण विधवास घेऊ नये, कारण त्यांनी कामुक होऊन ख्रिस्ताला सोडिल्यावर त्या लग्न करावयास पाहतात। अशाच दंडाज्ञ आहे, कारण त्यांनी आपल्या पहिल्या प्रतिज्ञेचा भंग केला। शिवाय घरोघर फिरून त्या आळशी होतात, आणि आळशी होतात इतकेच नव्हे तर वटवट्या व लुडबुड्या होतात आणि बोलू नये ते बोलतात। यास्तव माझी इच्छा अशी आहे की तरुण विधवांनी लग्न करावे, मुले प्रसवावी, घर चालवावे आणि विरोधाला निंदा करण्यास निमित्त सापडू देऊ नये। कित्येक तर आधीच बहकून सैताना मागे जाऊन चुकले आहेत। जर कोणा विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीच्या येथे विधवा असल्या तर तिने त्यांची तरतूद करावी, त्यांचा मंडळींवर भार पडू देऊ नये। म्हणजे ज्या खरोखर विधवा आहेत त्यास मंडळीला साहित्य पुरविता येईल। जे वडील अध्यक्षतेचे काम चांगले चालवितात, विशेषे करून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास योग्य मोजिले जावे। कारण शास्त्र म्हणते, बैल मळणी करीत असता त्याला मुसके बांधू नको आणि कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे। 2 किंवा 3 साक्षीदार असल्यापासून वडिलावरील आरोपाचा खटला घेऊ नको। इतरास भय पडावे म्हणून पाप करणाऱ्या सर्वासमक्ष दोष लाव। देव ख्रिस्त येशू व निवडलेले देवदूत यासमोर मी तुला निक्षून सांगतो की मनात आढी न धरिता या आज्ञा पाळ। पक्षपाताने काही करू नको, उतावळीने कोणावर हात ठेवू नको आणि दुसऱ्यांच्या पापाचा वाटेकरी होऊ नको। आपणाला शुद्ध राख। यापुढे नुसते पाणीच पीत राहू नको, तर आपल्या पोटासाठी आणि आपल्या वारंवार होणाऱ्या दुखण्यासाठी थोडा द्राक्षारस घे। कित्येकांची पापे उघड असून ती त्याच पुढे न्यायनिवाड्याकरिता जातात आणि कित्येकांची त्यांच्या मागून जातात। त्याप्रमाणे उघड अशी काही चांगली कृत्ये आहेत आणि जी दुसऱ्या प्रकारची आहेत तीही गुप्त राहू शकत नाहीत।